नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. निसर्गाविषयीची कृतज्ञता केवळ शब्दांपुरती न राहता ती आपल्या जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या निवासस्थानी आयोजित पोंगल समारंभात ते बोलत होते. दरम्यान देशभरात आज मकर संक्रांती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रारंभानिमित्त कडाक्याच्या थंडीला निरोप देत हा सण साजरा केला जातो. कृषी संस्कृतीशी जोडलेलं हे पर्व देशातल्या विविध भागात वेगवेगळ्या नावांनी आणि परंपरांनी साजरा करण्यात येतं. यानिमित्त शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले,
हमारे किसान राष्ट्र निर्माण के मजबूत साथी है. उनके प्रयासों से आत्मनिर्भर भारत अभियान को बहुत मजबूती मिल रही है. केंद्र सरकार भी किसानों को सशक्त बनाने के लिए प्रतिबद्ध होकर लगातार काम कर रही है.
तमिळनाडू मध्ये पोंगल, गुजरात मध्ये उत्तरायण, आसाम मध्ये भोगाली बिहू आणि पश्चिम बंगाल मध्ये पोष संक्रांती हे सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरे होत आहेत. भारतीय लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ फील्ड मार्शल के एम करियप्पा यांचा वारसा आणि सेवेचा सन्मान करण्यासाठी आज सशस्त्र सेना माजी सैनिक दिवस साजरा केला जात आहे. फील्ड मार्शल करियप्पा 14 जानेवारी 1953 रोजी सेवानिवृत्त झाले होते. हा दिवस देशभरात 34 राज्य सैनिक मंडळं आणि 434 जिल्हा सैनिक मंडळांद्वारे साजरा केला जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यानिमित्त माजी सैनिकांना अभिवादन केलं. माजी सैनिक दिन आणि सशस्त्र दलांचा ध्वजदिन हे केवळ अभिवादनाचं नाही तर आपल्या शूर सैनिकांना अर्थपूर्ण पाठबळ देण्याचंही महत्त्वाचं माध्यम असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्ली इथं 10व्या सशस्त्र सेना माजी सैनिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केलं. माजी सैनिक हे राष्ट्रीय चेतनेचे जिवंत आधारस्तंभ, सामूहिक धैर्याचं प्रतीक आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत असल्याचं ते म्हणाले. माजी सैनिक राष्ट्र उभारणीच्या प्रत्येक आघाडीवर योगदान देतात आणि शिस्त, नेतृत्व आणि धैर्य यासारख्या गुणांनी समाजाचं मार्गदर्शनही करतात असंही सिंह यांनी नमूद केलं. जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात काल नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसलेल्या अनेक संशयित पाकिस्तानी ड्रोनला खाली पाडण्यासाठी लष्करी सैनिकांनी गोळीबार केला. या घटनेनंतर सीमावर्ती भागातली सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. गेल्या 3 दिवसात जम्मू सेक्टरमधल्या सीमावर्ती भागात पाकिस्तानी ड्रोन दिसल्याच्या घटनांवर भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या लष्करी कारवाई महासंचालकांकडे तीव्र आक्षेप नोंदवला आहे. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. या महापालिकांमधल्या 893 प्रभागांमधल्या 2869 नगरसेवकांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी एकूण 15,931 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7:30 ते 5:30 मतदान होणार आहे. या मतदानासाठी उद्या संबंधित महापालिका क्षेत्रात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसंच मतदारांनी आपल्यासोबत मतदार ओळखपत्र किंवा राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिलेल्या 12 पैकी कोणताही एक ओळखपुरावा सोबत ठेवणं अनिवार्य आहे. ओळखपुराव्यांमध्ये पासपोर्ट, आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड आदी कागदपत्रांचा समावेश आहे. महापालिका निवडणुकीत नागरिकांना सहभाग वाढवण्यासाठी जालना इथं आज भव्य तिरंगा मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. उद्या होणाऱ्या निवडणुकीत मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभागी होत आपला मतदानाचा हक्क बजावावा हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता. 180 फूट लांबीच्या या तिरंगी रॅलीत नागरिकांनी मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या भावनेनं सहभाग घेतला. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त विद्यापीठ प्रवेशद्वारासमोरच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथं श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पौष वारीनिमित्त सुमारे 2 लाख वारकरी आणि सुमारे 600 दिंड्या दाखल झाल्या आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आज पहाटे शासकीय महापूजा झाली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज राजकोट इथं खेळवला जाणार आहे. 12:30 सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र 6:10 नमस्कार.